तुझे कितना अच्छा हने लगे हम, ये गाना डेडिकेट किया जा सकता है उस एक ऐप के लिए जो आप बार बार यूज करते हो, जिसके बिना आपका कोई काम नहीं हो सकता अगर वो बंद पड़ गया तो।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर है आपके साथ। आणि मी तुम्हाला विचारलं होतं की जर का तुमच्या मोबाईलमधलं एखादं ॲप जे तुम्ही सगळ्यात जास्त यूज करता ते बंद पडलं तर तुमचं कामच होणार नाही, असं ते ॲप कुठलं आहे त्याबद्दल सांगायचं होतं। इकडे कॉल एक आलाय मला। हाय
हाय,
कुठलं ऍप आहे तुझ्या मोबाईल मधलं असं जे बंद पडलं तर तुझं कामच होणार नाही?
आता रिसेंटली मी ऍप घेतलं एक वेब कॉमिक्स म्हणून, आणि मी इतकी ते वाचत असते त्याच्यावरचे कॉमिक्स, इतके जसं लोक नॉवेल्स वाचतात तसं ते माझ्यासाठी।
अच्छा, हे तुला वाचायला खूप जास्त आवडतं?
हो, स्टोरीज वगैरे। ते बंद पडलं की मग चैन नाही पडत मला।
अच्छा, म्हणजे एंटरटेनमेंट साठी तुझ्याकडे ते एक सगळ्यात महत्वाचं साधन आहे असं तू म्हणू शकतेस?
हो।
ओके ओके, अजून दुसरे कुठले जास्तीत जास्त ऍप तू यूज करतेस?
दुसरे अजून व्हॉट्सअप।
व्हॉट्सअप तर म्हणजे आता बेसिक मेसेजिंग ऍप, तेच झालंय।
हो
अगदीच, म्हणजे आजकाल लोक मेसेज कर असं म्हणत नाहीत, आजकाल लोक म्हणतात व्हॉट्सअप कर। बरं का, मला मेसेज करायचा असला की तो व्हॉट्सअपवरच करायचा असतो, हे आता बाय डिफॉल्ट झाल्यासारखं झालंय। तुमच्या मोबाईलमधलं असं कुठलं ॲप आहे जे तुम्ही खूप यूज करता आणि ते ॲप जर का बंद पडलं तर मग तुमची गोची होईल, तर मग तुम्हाला परेशानी होईल, प्रॉब्लेम्स क्रिएट होतील आणि तुमचं कामच पुढे सरकणार नाही, तुमचं पानच हलणार नाही त्याशिवाय, असं कुठलं ॲप आहे ते सांगा 9607007935 डायल करून। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।